नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आदले राष्ट्रपती डॉ शंकर दयाल शर्मा हांकां आयज तांच्या जयंती निमतान लोकसभा सभापती ओम बिर्ला हांणी श्रद्धांजली दिल्या. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी भारत जपान भागीदारीच्या रणनितीच्या म्हत्वाचेर भर दिला आनी जपानी वेवसायिकांक भारतान आपली गुंतवणूक आनी भागीदारी वाडोवपाचे आवाहन केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तमिळनाडूच्या 2 दिसांच्या दौऱ्यार आयज सांजे चेन्नयत पावतले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीन आपल्या परिक्षा विभागाची पुनर्रचना केल्या आनी तातूंत 600 तज्ञांक काढून नवीन तज्ञांची नियुक्ती केल्या. आता पुराय खबरो. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA आपल्या परिक्षा विभागाची पुनर्रचना केल्या आनी तातूंत 600 तज्ञांक काढून नवीन तज्ञांची नियुक्ती केल्या. शिक्षण मंत्रालयान सोशल मिडियावेल्या एका पोस्टान सांगला की परिक्षांच्या प्रश्नपत्रिकांची छाननी प्रक्रिया अधिक घटमूट करपाक NTA वरवीं 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू करतले. तशेंच आगामी 2 ते 3 सप्तकांत NTA 20 ते 25 अधिकाऱ्यांची नव्यान नियुक्ती करतले. ह्या शिवाय NTA कार्यालयां नवीन सुवातेत व्हरतले आनी थंय CISF हाच्या पंगडाच्या मदतीन सुरक्षा वेवस्था अधिक कडक करतले. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशीच्या निर्देशाप्रमाण परिक्षा सुरळीतपणान जावपाक आवश्यक ती सगळी सुरक्षा आनी संबंधित मुळावी सुविधा उपलब्ध करून दिवपाचो निर्णय NTA घेतला. आदले राष्ट्रपती डॉ शंकर दयाल शर्मा हांकां आयज तांच्या जयंती निमतान लोकसभा सभापती ओम बिर्ला हांणी श्रद्धांजली दिल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान बिर्ला हांणी आदले राष्ट्रपती एक नामनेचे शिक्षण तज्ञ, कायदेतज्ञ आनी कुशळ राजकारणी आशिल्ले आनी शिक्षण संस्कृताय आनी लोकशाय संस्था घटमूट करपाक तांणी म्हत्वाचें योगदान दिल्लें अशें सांगलें. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी भारत जपान भागीदारीच्या रणनितीच्या म्हत्वाचेर भर दिला आनी जपानी वेवसायिकांक भारतान आपली गुंतवणूक आनी भागीदारी वाडोवपाचें आवाहन केलां. नवी दिल्लीत जपानी शिष्टमंडळाक मार्गदर्शन करतना गोयल हांणी भारत आनी जपान हांच्या मदीं भारत पॅसिफिकांत शांतताय, प्रगती आनी समृद्धी हांच्या आकांक्षांनी रुजिल्ली भागीदारी आसा अशें तांणी सांगलें. यमनाशी प्रांतांतल्यान शिष्टमंडळाची उपस्थिती भारताच्या राज्यांनी आनी प्रदेशांनी द्विपक्षीय भागीदारीची वाडत वचपी वचनबद्धताय दाखयता अशें तांणी नदरेक हाडलें. भारत जपान द्विपक्षीय वेपार 2025-26 वित्तीय वर्सा 27.5 अब्ज डॉलर मेरेन पावला जाल्यार जपान आतां भारतान प्रत्यक्ष परकी गुंतवणूक करपाचो 5वो व्हडलो स्त्रोत जाला अशें गोयल हांणी सांगलें. मुंबय अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प दिल्ली अहमदाबाद बंगळुरू आनी चेन्नय हांगा जपानी मदतीची मेट्रो प्रणाली आनी 8 राज्यांतल्या 11 जपानी उद्देगीक शारांचो उल्लेख करून भारत जपान भागीदारीची स्पष्ट वचनबद्धताय दाखयता अशें तांणी नदरेक हाडलें.
जपान के निवेशक और वहाँ पे नवाचार से जुड़े हुए लोग उत्तर प्रदेश के दौरे पे आए हैं. यामाची और उत्तर प्रदेश के बीच ये जो साझेदारी है इससे बड़े पैमाने पे निवेश आएगा, ढेर सारे लोगों को रोजगार और व्यापार के अवसर मिलेंगे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तमिळनाडूच्या 2 दिसांच्या दौऱ्यार आयज सांजे चेन्नयत पावले. ते फाल्यां चेन्नयकडच्या कोवलम हांगा जावपी दक्षिण भारतांतल्या मुख्यमंत्र्यांच्या परिशदेक उपस्थितीत रावतले. ह्या परिशदेंत तमिळनाडू, केरळम, आंध्र प्रदेश, तेलंगणा आनी पुड्डुचेरीचे मुख्यमंत्री उपस्थित रावतले. देशभरांतल्या घरांक नितळ, सुरक्षीत आनी परवडपी रांदपाचो गॅस हाडपाचो हेतू आशिल्ल्या घरगुती PNG जोडणीचो प्रसार करपा खातीर सरकारान एक येवजणेक मान्यताय दिल्या. ही येवजण फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेसावन लागू जातली. कुटुंबांक आपल्या रांदचेकुडीन नळांतल्यान सैमीक वायूचो वापर बेगीन सुरू करपाक मेळचो हे खातीर सक्रीय PNG जोडणीचो विस्तार वेगान करपा खातीर ही येवजण तयार केल्या अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान सांगलां. पायप नॅचरल गॅस लोकांक LPG सिलिंडर आनी पारंपारीक रांदपाच्या इंधनांक सुरक्षीत, नितळ आनी सोयीचो पर्याय दिता. ही येवजण 6 महिन्याच्या 2 पावण्यांनी चालीक लायतली. येवजणे खाला घरगुती PNG जोडणी खातीर देशांतल्यान तयार केल्ल्या उण्या दराच्या गॅसाचो अतिरिक्त 200 मानक घन मीटर वाटप दितले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत उदरगतीचेर सहकार्य घटमूट करपाची वचनबद्धताय ब्रिक्स नेशनान दाखयल्या. काल नवी दिल्लीत जाल्ले 12 ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांचे बसका सोपतकच संयुक्त मंत्रालयान विधानात म्हणला की ब्रिक्स राष्ट्रांनी 2030 शाश्वत उदरगती खातीर संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलाविशीच्या चौकटी कबलातीची आणि त्याच्या पॅरिसाक कराराची पुराय आणि प्रभावी अंमलबजावणी मुखार व्हरपाची वचनबद्धताय दाखयल्या. विकसनशील देशांक पर्यावरण आणि हवामानाक आव्हानाक प्रभावीपणान फुडो करपाक मेळचे म्हणून विकसित देशांतल्यान अर्थिक उपलब्धताय सयत आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढोवप गरजेचे आसा असे देशांनी भर दिला. झुजाच्या विकसित स्वरुपाक लागून सशस्त्र सैन्याखातीर तज्ञांचे वेगान रुपांतर आणि एकीकरण गरजेचे झाला असे उपसेना प्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंग हांनी म्हणला.
The ongoing conflicts are giving us an enormous opportunity to learn, to find out as to what exactly is happening. One profound change that is taking place is the democratization of airspace, and all of us need to be absolutely aware about this. Unlike the past, developed countries who could deliver precision weapon because they had absolute control of the air, that time has actually passed.
झुजान खास करून 2020 वेगान आणि खोल परिवर्तन झाला. डिजिटल संचार, इलेक्ट्रॉनिक झूज, सायबर ऑपरेशन्स आणि नेटवर्क आणि क्लाउड आधारित परिस्थितीजन्य जागरूकताय हे आर्विल्ल्या लष्करी कारवायांचे महत्वाचे घटक वयर आयल्यात असे नवी दिल्लीत भारतीय लष्करी नियाळाक मार्गदर्शन करताना तांणी सांगले. झारखंड सरकारान काल राती अनियमिततायेक लागून रद्द झाल्ल्या 44 भरती परिक्षांची वळेरी जाहीर केल्या. या विषयाचेर विद्यार्थ्यांनी निषेध उक्तायला. 8 अधिसुचोवण्यो जारी करताना राज्य सरकारान सांगला की रद्द केल्ल्या परिक्षांनी झारखंड भौशीक सेवा आयोग, JPSC आणि डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड हांनी 2014 केल्ल्या परिक्षांचो आस्पाव आसा. रद्द केल्ल्या हेर प्रमुख परिक्षां मदीं वखदां निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपसंग्रहकर्ते, दंत दोतोर, सहाय्यक अभियंते, नागरी न्यायाधीश आणि अतिरिक्त भौशीक अभियोजकांचो आस्पाव आसा. JPSC आणि JSSC म्हळ्यार झारखंड कर्मचारी निवड आयोग अनियमिततायी संबंधित प्रकरणाची सुनावणी करपा खातीर फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करपाची विनंती उच्च न्यायालयान करतले असे अधिसुचोवण्यांनी म्हळा. ते भायर JPSC JSSC अंतर्गत जागृताय कक्ष स्थापन करतले. वरिष्ठ IAS अधिकारी अमिताभ कौशल्याच्या फुडारपणाखाला JPSC JSSC सुदारणा खातीर स्थापन केल्ली समिती 2 उपरांत सरकाराक अहवालय सादर करतली. राज्य सरकारान सोमारा मंत्रीमंडळ बसके उपरांत निषेध करपी विद्यार्थ्यांची एक मुखेल मागणी आशिल्ली JSSC संयुक्त पदवी पातळीची परिक्षा तशेंच आउटसोर्स एजन्सी TDPL केल्ली सगळ्यो परिक्षा आणि तांणी उजवाडायल्ले निकाल रद्द केल्ल्याची घोषणा केली.
झारखंड सरकार ने JPSC, JSSC और आउटसोर्स एजेंसियों द्वारा आयोजित 44 भर्ती परीक्षाओं को रद्द कर दिया है, जिसमें JSSC, CGL और TDPL द्वारा आयोजित परीक्षाएं भी शामिल हैं. सरकार ने उन परीक्षाओं के परिणाम भी रद्द कर दिए हैं जिनकी प्रारंभिक प्रक्रिया TDPL द्वारा कराई गई थी. मैं विश्व रहमान, आकाशवाणी समाचार, रांची.
प्रादेशिक ग्रामीण बैंकानी 2025-26 वित्तीय वर्षा पतपुरवणीत बरी वाढ केल्या असे अर्थ मंत्रालयान सांगला. मंत्रालयान भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्राधान्य क्षेत्र रिणां दिवपाच्या चौकटीखाला या ग्रामीण बँकांनी वर्षाच्या काळात घटमूट उरल्या असे सांगला. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत आणि अस्तंत उत्तर प्रदेश, उदेंत मध्य प्रदेश आणि उत्तराखंडात उटंगराचा पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. हवामान खात्यान ईशान्य भारत, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, बिहार, छत्तीसगडात मध्यम ते चढ पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. हॉकीन आयज नेदरलँड्साच्या एम्स्टेल वीन जावपी FIH दादल्यांच्या हॉकी विश्वकरण सर्तीन भारतीय दादल्यांचा पंगड प्रतिस्पर्धी पाकिस्तानाकडेन सामनो करतलो असे सांगला. पोर्तुनिक फावट आयच्यो मुखेल खबरो. आदले राष्ट्रपती डॉ शंकर दयाल शर्मा हांका आयज तांच्या जयंती निमतान लोकसभा सभापती ओम बिर्ला हांणी श्रद्धांजली दिल्या. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी भारत जपान भागीदारीच्या रणनितीच्या महत्वाचेर भर दिला आणि जपानी व्यवसायिकांक भारतात आपली गुंतवणूक आणि भागीदारी वाढवण्याचे आवाहन केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज सांजे चेन्नई पावले. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA आपल्या परीक्षा विभागाची पुनर्रचना केल्या आणि तातून शोषित तज्ञांक काढून नवीन तज्ञांची नियुक्ती केल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 वरांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.